लवकर बाहेर येणार नाही, त्यामुळे त्याला विहिरीतून बाहेर काढणं आणखीन अवघड होऊन बसेल. एखाद्या वेळेस तो पोहून पोहून थकला असेल, त्याला जरा निवांतपणा दिला पाहिजे. माझं म्हणणं ऐकून आणि शिवाय सुभाष शिवलाल उईके आणि संतोष मणिराम नेवारे या गावातल्या मित्रांच्या सांगण्यामुळे लोक आणि विशेषतः पोरटोर बाजूला झाली. याचा परिणाम चांगला झाला. 15-20 मिनिटांच्या नंतर आम्ही मोजकेच 3-4 जण विहिरीकडे गेलो. विहिरीत डोकावून पाहिलं तर सुमारे 4 फूट लांबीची एक पट्टेरी मण्यार पाण्यात पोहत होती. अधूनमधून विहिरीतल्या चिऱ्यांवरून वर येण्याचा प्रयत्न करत होती. प्रेमात पडावं असं जनावर होतं. मी विहिरीच्या कडेला उभं राहून लाखनी इथल्या ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबचे अशोक दिवाकर गायधने यांना फोन केला. ते म्हणाले, मी काही सर्प मित्रांना पाठवतो, पण ते पिटेझरीत यायला साधारण 2 तास तरी लागतील. दरम्यान मी पुण्यातल्या सरीसृप तज्ज्ञ आणि माझे मित्र अनिल कुमार खैरे यांना फोन केला. ते म्हणाले, आसपासच्या झाडांच्या डहाळ्या तोडून त्यांचा एक गठ्ठा बांधा आणि दोराच्या टोकाला बांधून विहिरीत सोडा. पोहून पोहून थकलेली मण्यार त्या गठ्ठ्यावर आधार शोधेल. ती गठ्ठ्यावर चढलीये हे बघून हळूहळू दोर वरती उडायचा आणि तिला बाहेर काढायचा. खैरे यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही काही गावकऱ्यांच्या मदतीने पेरू आणि आंब्याचे टाळे तोडून 2 गठ्ठे तयार केले. जाड दोरांना बांधून पाण्यात सोडले आणि वाट बघत बसलो. काहीही झालं तरी हा साप वाचवायचाच असं मी मनाशी ठरवलं. गोड्या पाण्याची ती सुरेख विहीर माझी कर्मभूमी झाली. साप वाचवण्याबरोबरच तो ताबडतोब योग्य नैसर्गिक आदिवासात सोडणंही महत्वाचं होतं. पण त्याहीपेक्षा अधिक महत्वाचं होतं गावातल्या लोकांशी बोलणं, त्यांची मनं वळवणं, त्यांना सापाचं महत्व सांगणं. अशा प्रसंगी त्यांच्याशी सतत बोलणं, सतत संपर्कात राहणं हाच खरा उपाय असतो. गुळाच्या ढेपेला मुंगळा चिकटावा तसा मी सकाळी 6:30 पासून 9 वाजेपर्यंत विहिरीच्या काठावर उभा होतो. अधूनमधून नवीन नवीन गावकरी विहिरीवर येत होते, डोकावून बघत होते, सापाविषयी बोलत होते. प्रत्येक वाक्याच्या शेवटच्या शब्दाचा उच्चार लांबवत आपापली मतं व्यक्त करत होते. मोठा डगर आहे हा, दांडेकार हो दांडेकार, दादा याला जर राहत्या जोरदार, मोठा गजब दिसून राहिला जी, त्याची शोभा पाय शोभा, चावला ना तर 7 मिनिट बहुत झाले. काही वेळांनी माझी विहिरीची आणि सापाची चौकशी करत काही तरुण सर्पमित्र पिटेझरीत आले. त्यांच्यात शुभम हे नाव असलेले 3 जण होते. शुभम सुरेश सिंग बघेल, शुभम ज्ञानेश्वर कापगते, शुभम हेमंत कुमार सेलोकर, चंदू गुलाब परतेकी आणि कुणाल प्रभाकर सपाटे. मी एकदम बोललो, शुभम भवतू. हे सर्पमित्र अक्षरशः दुसऱ्या सेकंदाला कामाला लागले. त्यांनी दोर वर ओढून डहाळ्यांचे दोन्ही गठ्ठे तपासून पाहिले, पण त्यांना गठ्ठ्यावर चढून बसलेली मण्यार सापडली नाही. डहाळ्यांचे गठ्ठे बाहेर काढल्यामुळे विहिरीतलं नीट दिसायला लागलं होतं. तेवढ्यात दगडांच्या फटीमधून मण्यार बाहेर आली आणि विहिरीची कड धरून गोलाकार अशी पोहू लागली. आपल्याला एक मोठा बांबू हवाय, शुभम बघेल म्हणाला.
जा जा बासाडू आणजो,
एक गावकरी ओरडला. दुसऱ्या मिनिटाला एक सणसणीत बांबू आणला गेला. तो पाण्यात बुडवून मण्यारीच्या पोटाच्या खाली टाकून तिला कोलण्याचा वर उचलण्याचा प्रयत्न केला गेला, पण 2-3 वेळा मण्यार धपकन पाण्यात पडली. ती चवताळल्याचं स्पष्ट दिसत होतं. तिच्या हालचाली वाढल्या होत्या, पण बांबूचा वापर करूनच तिची सुटका करता येईल. विहिरीत उतरणं म्हणजे मृत्यूच्या दाढेत जाण्यासारखं आहे यावर सर्पमित्रांचं एकमत झालं. शेवटी सर्पमित्रांच्या प्रयत्नांना यश आलं आणि पोहून पोहून थकलेली मण्यार बांबूवर आली. मण्यार बाहेर आल्याचं लक्षात येताच भाजी मंडई भरावी तसा एकच गिल्ला झाला. नातनिसर्गाशी या सदरात किरण पुरंदरे लिखित नागझिऱ्याच्या अंगणात एक अनुभव कथन आपण ऐकलं. हा होता याचा 4th भाग.